चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज मंगळवार 26 मे 2020। डोमेस्टिक मार्केट देशभरात कमी मागणी दिसून आली। साखर कारखानदार मे 2020 वाटप केलेला कोटा विकण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत। महाराष्ट्रामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,080 रुपये ते 3,125 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,220 रुपये ते 3,250 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3,300 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये M30 व्यापार 3,130 रुपये ते 3,150 रुपये होता। गुजरातमध्ये S30 व्यापार 3,140 रुपये ते 3,150 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3,180 रुपये ते 3,190 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30 व्यापार 3,270 रुपये ते 3,350 रुपये होता, तर M30 व्यापार 3,350 रुपये ते 3,375 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $362.70 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $10.76 होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.553 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.3785 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 2,576 रुपये प्रति बॅरल। क्रूड WTI $33.99 होते। इक्विटी। BSE सेन्सेक्स 63.29 अंकांनी खाली येऊन 30,609.30 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 10.20 अंकांनी खाली येऊन 9,029.5 अंकावर बंद झाला।